வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த். आणि अभ्यंतरीलिएकडे प्रेमाचे मी पवाडे श्री गुरुंचे रूपडे उपासी ध्यानी या अंतकरणामध्ये ज्या रूपाच्या साधना रूपाचं ध्यान करायचं आहे त्याकरता ही आत्ता उच्चारलेली मी जी ओवी ते पालुपद आहे. आत आपल्या अंतकरणामध्ये अत्यंत प्रेमानी श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करतो. का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरवून या त्र्यंबका लाखोली वाहे. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. चैतन्याचं पोवळं आहे आपल्या चिदाकाशामध्ये. आपलं चिदाकाश म्हणजे मस्तकाकाश, मस्तकाची पोकळी. हेच कोणी एक आवार, हेच कोणी एक पोवळं. पण ते पोवळं चैतन्याच्या गुणांनी युक्त आहे असं. या आवारामध्ये चितगगनामध्ये आनंद रूपाचं राऊळ आहे. म्हणजे आवार आहे, त्या आवारामध्ये एक मंदिर आहे. ते मंदिर मूर्तिमंत आनंदाचं आहे. आनंद हेच त्याचं स्वरूप आहे. आणि त्या मंदिरामध्ये गुरुलिंग आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये गुरुलिंग आहे. आणि त्या गुरुलिंगावर एकाग्र ध्यान तो करतो आहे, एकाग्रतेने तो पाहतो आहे, अथवा त्राटक ध्यान करतो आहे. हे जे ध्यान करतो आहे ते ध्यान करत असताना म्हणजे गुरूंची प्रतिमा पाहत असताना, गुरुंना निहाळत असताना, गुरुलिंगाला पाहत असताना गुरु हे आनंदाच्या राऊळात असणारे परमात्म स्वरूप आहेत असा बोध आहे. गुरुंनी दिलेला बोधही लक्षात आहे. ते परमात्म तत्वच तू आहेस हा सद्गुरूंनी दिलेला बोध असं असल्यामुळं या ध्यानाला अमृतत्वाची प्राप्ती झालेली आहे. हा अभिषेक चाललेला आहे. गुरुलिंगावर अमृताचा अभिषेक चाललेला आहे. म्हणजे आपण नित्य, अज, अव्यय, सनातन असा भाव आहे आणि मोठ्या प्रेमानी अमृताची धार अभिषेक म्हणून गुरुलिंगावर होते आहे असाही भाव आहे. सगुणाची भावना करा किंवा निर्गुणाची भावना करा, अमृतत्व आहेच. अशा प्रकारे आपण अमृत, अक्षय, अज असा भाव धरत असल्यामुळं बोधाचा उदय होतो. या पूजेमध्ये, या ध्यानामध्ये बोधाचा उदय होतो. बोधरूपी सूर्य उगवतो, उदयी जाता बोधारका। बुद्धीची डाळ सात्विका, बुद्धिरूपी परडी, बोधाचा परिणाम बुद्धीवर होतो, बुद्धी बोधित होते, बुद्धीला प्रबोध प्राप्त होतो। एरवी बुद्धी ही आपण स्वतंत्र जाणते अशी भावना नेहमी धरणारी असते। कोणतीही गोष्ट कोणाला सांगितली की तो म्हणतो थांब जरा, माझ्या बुद्धीला मला ते पटलं पाहिजे, म्हणजे मद बुद्धी, माझी बुद्धी, हा बुद्धीचा अहंकार आहे। बुद्धी स्वतःच ज्ञान स्वरूप असताना ती मी धारण केलेली आहे या अहंकारामुळे अल्प होते, अहंकार युक्त होते। आणि बुद्धीची जी सहजावस्था आहे त्याच्यातला मीपणाचा भाव जर निघून गेला तर त्या शुद्ध बुद्धीला म्हणजे प्युअर इंटेलेक्ट, केवळ जाणीव, केवळ ज्ञान, ती बोधाशी एकरूपच असते। ही बुद्धी भावाला धारण करते असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। बुद्धी अशा प्रकारे बोधानी युक्त असलेली बुद्धी जणू परडी झालेली आहे, म्हणजे फुलं ठेवण्याचं साधन झालेलं आहे, फुलं ठेवण्याचं पात्र झालेलं आहे। या बोधरूपी सूर्याचा अजून एक प्रभाव होतो, प्रभाव पडतो, तो जसा बुद्धीवर पडतो तसा भावावर देखील पडतो। कोणी कोणी असं समजतात की बुद्धी आणि भाव हे एकमेकांपासून वेगळे आहेत, कोणी कोणी असं समजतात। तुम्ही ऐकलं असेल की कोणी असं म्हणतं की माझ्यापाशी भाव जरा कमी आहे असं व्यक्ती म्हणताना पाहते, मी जरा बुद्धीनी सगळा विचार करत असल्यामुळं माझ्या ठिकाणी भावाची कमतरता आहे, माझ्या ठिकाणी भाव तितका नाही, याचा अर्थ तुझ्या ठिकाणी बुद्धीचा अहंकार आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे। तुझ्या बुद्धीला समजेल असं सगळं नाहीये, तरी देखील तू मी सगळ्या गोष्टी बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहतो असं म्हणतोस। मी असं वाचलेलं होतं की आइन्स्टाईन अखेरीला नम्र झाले, म्हणजे बुद्धीच्या बाबत आइन्स्टाईन त्यांची तुलना आद्य शंकराचार्यांशीच करता येईल, इतकी तैल बुद्धी, तीव्र बुद्धी ज्यांना झालेली आहे त्यांच्या असं लक्षात येतं की आपली बुद्धी म्हणजे काहीच नाही, त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे। असं जेव्हा होतं तेव्हा त्याला भाव असं म्हणतात, बुद्धीचाच भाव निर्माण होतो। बुद्धी आणि भाव हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत। भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये मला असं वाटतं स्थितप्रज्ञ लक्षणं सांगत असताना नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य असं भगवंत म्हणाले, म्हणजे जो परमात्म्याशी जोडला गेलेला नाही त्याच्यापाशी बुद्धी नाही। युक्त याचा अर्थ आत्मज्ञान संपन्न असा, आत्मज्ञान संपन्न आहे त्याची बुद्धी ही बुद्धी म्हणायची, आणि जो आत्मज्ञान संपन्न नाही त्याच्यापाशी बुद्धी नाही असं भगवंत म्हणतात, म्हणजे त्याची बुद्धी अहंकाराने युक्त आहे। नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य, त्याच्या पुढे ते असं म्हणतात की नच अयुक्तस्य भावना, तसंच जो अयुक्त आहे त्याच्यापाशी भाव देखील नाही। म्हणजे जर युक्त असेल तर बुद्धी असेल, जर युक्त असेल तर भाव असेल। नच अभाव येत शांती, जर भावना नसेल तर त्याला शांती शक्य नाही। शांती ही भावनेनी मिळते, भावानी मिळते। अशांतस्य कुतः सुखम, जो शांतीला प्राप्त झाला नाही त्याला सुख कसं प्राप्त व्हायचं, याच्यावर विनोबांनी फार मार्मिक टीप दिली। विनोबा असं म्हणतात की पहिलं वचन पटतं, जो आत्मज्ञानाने युक्त नाही त्याच्यापाशी बुद्धी नाही, म्हणजे जो युक्त आहे त्याच्यापाशी बुद्धी असली पाहिजे. पण बुद्धी आली की आत्मज्ञान आलं, मग भावाशी संबंध काय आला, भावाची गरजच काय आहे. इथं हे वाक्य तुटल्यासारखं वाटतं असं विनोबा म्हणतात. कारण युक्त असेल तर बुद्धी असेल, बुद्धी असेल तर बुद्धीत ज्ञान असेल, ज्ञान असेल तर शांती असेल असं भगवंतांनी सांगायला पाहिजे होतं. पण भगवंत असं म्हणतात की जर बुद्धी नसेल तर भावनाही नसेल. मग बुद्धी आणि भावना यांचा संबंध नेमका काय आहे, त्याच्यावर विनोबा असं म्हणतात की परिनिष्ठित झालेली बुद्धी ही भावनेमध्ये रूपांतरित होते. म्हणजे एकच एक गोष्ट वारंवार वारंवार ज्या बुद्धीला सत्य म्हणून समजते ती समजून घेण्यासाठी बुद्धीला परत परत तसा तर्क लढवायला लागत नाही, तिचं भावनेत रूपांतर होतं. बुद्धीचं भावनेत रूपांतर जर झालं नाही, ते असं उदाहरण देतात की जशी होमिओपॅथीची औषधं, त्याच्यावर ते औषध टाकतात आणि त्या गोळ्या जितक्या घोळल्या जातात तितकी त्याची पोटन्सी वाढते असं डॉक्टर म्हणतात. तशी बुद्धी जितकी घोळली जाईल एका विचारांनी, सत्य विचारांनी, तितकी तिच्या ठिकाणी भावना निर्माण होते. ही जी भावना आहे, ही भावना बुद्धी अधिक भावना जर असेल तर तो शांतीला प्राप्त होतो. केवळ बुद्धी असेल तर तो शांतीला प्राप्त होत नाही. म्हणून बुद्धी, त्या बुद्धीच्या पुढं ती बुद्धीच ज्या भावनेला वागवते ती भावना. म्हणून ज्याला असं वाटतं की आपल्यापाशी बुद्धी आहे पण भाव नाही, त्याची बुद्धी अजून घोळली जाणं आवश्यक आहे, तर भाव आपोआप निर्माण होईल. त्याला उदाहरण देताना ते असं म्हणतात की मनुष्याचं मांसाहार जर केला तर मांसाहारामुळं इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये जे आपोआपच तयार झालेलं असतं प्रोटीन आणि सगळ्या गोष्टी, त्या जर आमच्या सेवनामध्ये आल्या तर आम्हाला आयतीच उत्तम शक्ती मिळते. जगामध्ये बहुसंख्य मांसाहारी आहेत, शाकाहारी कमी आहेत. हा जो तर्क आहे हा किती खरा किती खोटा याच्यात आता पडायचं नाही, तो खोटा नाहीच आहे. पण शाकाहार वाईट हा तर्क खरा नाही, शाकाहारांनी ते घडतं. पण विनोबा असं म्हणतात की जेव्हा मोठी मोठी एखाद्या जनावराचं मांस खाल्ल्यामुळं जर आपल्याला आवश्यक असं सगळं मिळत असेल तर ते मांस तुम्हाला ऐकायला कसं तरी वाटेल. आता विनोबा असं म्हणतात की युद्धामध्ये सैनिक मरतात, तर त्यांचं जर मांस खाल्लं तर माणसाला तुरंत फायदा होईल. कारण इतर जनावरांचं खाऊन जर उपयोग होत असेल तर माणसाच्या शरीरात माणसाकरता निर्माण झालेलं आहे ते जर खाण्यात आलं तर किती पटकन शरीर सुधारेल. पण माणसानी माणसाला मारून खायचं नाही हा बुद्धीचा निश्चय इतका पक्का झालेला आहे की आता त्याच्याबद्दल बुद्धीला सेकंड थॉट ज्याला म्हणतात परत विचार करावा लागत नाही, त्याचं आता भावनेत रूपांतर झालं. म्हणून आपण तेच आहोत, आपण परमात्म स्वरूपच आहोत असा अमृत भाव, त्याचा अभिषेक गुरु रूपावर संतत धार करत असताना बोध निर्माण होतो. त्या बोधाचा प्रभाव हा बुद्धीवर पडतो, बुद्धी बोधयुक्त होते आणि मग भाव निर्माण होतो. हा जो भाव आहे त्याचा भक्तीशी संबंध आहे. आपल्याकडे अष्टभाव, आठ प्रकारचे भाव सांगितलेले आहेत. म्हणजे ही जी फुलं आहेत, कोणती फुलं आणि ती म्हणजे कमळ असं म्हटलंय, बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे, भाव कमळ त्या बुद्धिरूपी परड्यामध्ये तो ठेवतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भावाचं वर्णन करताना चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेठींच्या तेथ, आपाद कंचुकित रोमांच आले, अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे, आतील सुखोर मींचेनी बळे बाहेरी कापे. म्हणजे बुद्धी इतकी परिनिष्ठित झाली की तिचं भावात रूपांतर झालं. हे जे भावात रूपांतर झालं त्याचा शरीरावर आणि अंतर इंद्रियांवर परिणाम होतो. चित्त दशा आटून जाते, चित्त चाकाटले, चित्ताला आनंद होतो आणि चित्त क्षय होतो, चित्त नाहीस होतं, चित्ताचं स्तंभन होतं. वाचा पांगुळली, आता शब्द फुटेनासा होतो, वाचा लडखडायला लागते. आपाद कंचुकित रोमांच आले, आपाद म्हणजे पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत अंगावर रोममुळी निर्माण झाल्या, रोमांच निर्माण झाले, डोळे अर्धोन्मिलित झाले, त्याच्यातून अश्रू व्हायला लागले आणि आत ज्या सुखाच्या उर्मी निर्माण झाल्या त्यामुळं बाहेर शरीराला कंप सुटला, घाम येतो, तळहाताला तळपायाला भालप्रदेशाला घाम येतो, अशा प्रकारे कंठ अवरुद्ध होतो. हे जे अष्टसात्विक भाव आहेत हीच कोणी कमळ, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे आता बुद्धी या भावाचा तिरस्कार करत नाही, उलट बुद्धी मोठ्या आनंदाने या भावाला स्वतःपाशी सांभाळते. मी अशी मंडळी पाहिलीत की कोणी कोणी संतांकडे गेल्यावर त्यांना कंप सुटतो, ते रडायला लागतात, तर तिथं म्हणणारे लोक आहेत की काय येडेपणा काय वेडेपणा चाललाय, एवढं स्वतःला आवरता येत नाही. स्वतःला आवरता येत नाही ही विलक्षण स्थिती आहे हे याला कळत नाहीये, पण तो त्याला वेडा म्हणतोय. इतका प्रभाव आता बुद्धीवर पडला की त्याचं भावात रूपांतर झालं आणि संतांच्याकडं असे अष्टसात्विक भाव दाटून येणारी शिष्य मंडळी असतात. अर्थात प्रत्येकाला असे भाव निर्माण व्हायला पाहिजेत असाही त्याचा अर्थ नाही, पण अशा भावाची टिंगल करू नये. असे भाव जर निर्माण झाले तर ते भाग्य आहे, नाही निर्माण झाले आणि सूक्ष्म बुद्धीला जरी समजलं तरी देखील चालतं, पण आपल्याला जे होत नाही ते दुसऱ्याला होत आहे म्हटल्यावर त्याला रद्दी ठरवू नये एवढं तरी कळलं पाहिजे. उदयी जाता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे, या भाव कमळांचे लक्ष आता श्रावण महिन्यात चाललाय. बेलाचं लक्ष वाहणं शंकराला, अशा प्रकारची व्रत बायका करतात. याचं व्रत असं आहे की एकाग्र ध्यानाने बोध निर्माण होऊन अमृत स्वरूप आपण आहोत हे बुद्धीला समजून भावही निर्माण होऊन भाव आणि बुद्धी हे दोन्हीही गुरुलिंगावर अर्पण करतो आहे. अर्पण करणं मनुष्य मात्राची कमतरता एक आहे की अर्पण करायचं असं म्हटलं तरी त्याला पत्र पुष्प फल तोय अर्पण करायला आवडतं. कमतरता म्हणता येणार नाही, ती व्यावहारिकता आहे, व्यावहारिक सत्य आहे. ते अर्पण करत असताना आपलं सर्वस्व अर्पण करतो आहे असा भाव धरून अर्पण करायचं असतं. उदाहरणार्थ बेल वाहतो आहे पण माझं मन वाहतो आहे, माझा तर्क वाहतो आहे, माझं अंतःकरण वाहतो आहे, माझं चित्त वाहतो आहे, माझा प्रपंच वाहतो आहे, माझं धनधान्य सर्व वाहतो आहे, हे प्रतीकात्मक आहे वाहणं। खऱ्या अर्थाने वाहता येत नाही आणि गुरुंना त्याची आवश्यकता नाही। तुमच्यापासून काढून घ्यायचं आहे म्हणून वाहण्याची कल्पना आहे। तुमचं मन वाहिलं याचा अर्थ आता ते तुमचं नाही राहिलं म्हणून वाहायचं आहे। हे जे भाव आहेत, हे भाव बोधयुक्त भाव देखील हे तुझे तुला आहेत असं म्हणून गुरुलिंगावर अर्पण करतो आहे, त्याचा लक्ष वाहतो आहे। काळ शुद्धी त्रिकाळी, अशा वेळेला काळ शुद्धी घडते। काळ शुद्धी हा एक विशिष्ट शब्द आहे। काळाला कोणतंही अस्तित्व नाही आणि काळ हा नेहमीच शुद्ध असतो। काळ शुद्धी ही कल्पनाच व्यर्थ आहे। काळ हा कधीच अशुद्ध नसतो, पण आमच्या ठिकाणी अशुद्धता असल्यामुळे काळाला अशुद्धता येते। आमच्या ठिकाणी अशुद्धता येते, काळ निर्माण व्हायचं काहीच कारण नाही। आपल्या इथं पृथ्वीवर जी सकाळ आणि संध्याकाळ आहे ते सूर्याच्या सापेक्ष आहे। पृथ्वी फिरते सूर्याभोवती, स्वतःभोवती, त्यामुळे हा काळ निर्माण होतो। जर पृथ्वीच्या बाहेर गेलं तर सकाळीही नाही आणि संध्याकाळीही नाही। या कल्पना आहेत आणि या केवळ इथल्या कल्पना आहेत, या कल्पना वस्तुस्थिती नाहीये। समर्थांनी दासबोधामध्ये दिवस रजनीचे पारिमत्य पारिपत्य व्हावया पाहिजे आदित्य असं म्हटलेलं आहे। हा आदित्य जर मुळात नसेल तर काहीच नाही। दिवसही नाही आणि रात्रही नाही। असं असल्यामुळं काळ ही आमची कल्पना आहे। एखादा विशाल प्रदेश असावा, वाळवंटी प्रदेश असावा, मैलोन मैल योजना आणि योजना, तिथं दुसरं काहीच नसावं, काहीच नसावं। तिथं निसर्गाच्या चमत्कारामुळं, कुठेतरी खालून पाण्याचा उद्भव लक्षात आल्यामुळं तिथं काही हिरवळ निर्माण व्हावी, दोन पाच झाडं निर्माण व्हावीत। एरवी ते वैराण वाळवंट पाहत असताना एक सलग दिसत होत, पण आता तिथे हिरवळ निर्माण झाल्याबरोबर तिथे मनुष्य राहायला आला, त्यांनी आपलं एक घर बांधलं, तिथे पाणीही होत। आता अशी हिरवळ निर्माण होण्याच्या आधी आणि त्यांनी घर बांधण्याच्या आधीचा जो काळ आहे तो भूतकाळ झाला, आणि तिथे हिरवळ निर्माण झाली आणि मनुष्य राहायला आला, त्यांनी एक कुटुंब केलं, हा वर्तमान काळ झाला। आणि पुढे निसर्गाच्या कुठल्या तरी चमत्काराने तिथलं पाणी लोप पावलं, तिथली झाडं मरून गेली, मनुष्य तिथला दुसरीकडे गेला अथवा काय झालं माहित नाही, परत वैराण वाळवंट शिल्लक राहिला। वैराण वाळवंटाला काहीच नाही फरक पडला। मी अशी गोष्ट वाचली की एकदा एका चित्रकलेच्या शिक्षकांनी चित्रकलेच्या तासामध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं की गाय गवत चरते आहे, असं चित्र काढा। सगळ्यांनी आपापल्या परीने चित्र काढली। एका मुलांनी सगळ्यांची चित्र तपासत असताना एका मुलांनी काहीच काढलेलं नव्हतं, त्याचा कॅनव्हास कोरा होता। ते शिक्षक म्हणाले की इथं गवत, गाय गवत खाते हा विषय दिलेला होता, इथं गवत कुठे आहे? तर तो म्हणाला गायीने खाऊन टाकलं। गाय कुठे आहे? गाय गवत खाऊन गेली। आपण जे आहोत ते जगतपटावर आलो आणि गेलो, कधीतरी जन्म झाला आणि कधीतरी गेला, ही जी मधली स्थिती आहे ही दृश्य स्थिती आहे. कॅनव्हास हा खरा, चित्र हे खोटं. म्हणून जेव्हा स्थळ निर्माण होतं, आम्ही आलो की काळ निर्माण झाला. अमुक अमुक मकरंद माधव वझे, जन्म 22 मे 1957, झाली गणना सुरू झाली. स्थळ निर्माण झालं की काळ आला. त्याच्या आधीचा काळ हा भूतकाळ होता, जन्माच्या आधीचा. जो जेवढा काही काळ आहे तेवढा काळ ती व्यक्ती राहिली आणि मग गेले. मग म्हणतात की आमचे तीर्थरूप, जन्म तारीख अमुक अमुक आणि तीर्थवासी झाले तारीख अमुक अमुक. मग आता ते आहेत कुठं? हा मधला फक्त भाग आहे जो दृश्य होता तो. म्हणून स्थळ निर्माण झालं की काळ निर्माण होतो. एरवी काळ या नावाचा प्रकार नाही. स्थळ निर्माण होतं तेव्हा दिशा निर्माण होते. जसं मी आता तुमच्याकडे पाहतो आहे, तुम्ही माझ्याकडे पाहता आहात तर माझ्या मागचं तुम्ही पाहता, पण मला माझ्या मागं काय ते दिसत नाहीये. तुम्हाला तुमच्या मागं काय ते दिसत नाहीये. दिशा निर्माण झाल्या, कारण तुम्हीच स्थळ आहात या क्षणाला. तर तुमच्या स्थळाबरोबर तुमचा काळ निर्माण झाला, संबंधित दिशा ठरल्या. स्थळ, काळ आणि दिशा या जर देहाशी निगडीत असतील तर जर देह भाव विवर्जित स्थिती झाली, मी काय म्हणतोय ते समजून घ्या. बोध निर्माण झाला, देह भाव नाहीसा झाला तर परिसराचा भाव, त्याची जाणीव संपते. परिसर नाहीसा होऊन जातो आणि काळही थांबून जातो. ध्यानाला बसलेली व्यक्ती, समाधी स्थितीमधली व्यक्ती, ती खूप चांगलं ध्यान लागलं तर ती असं म्हणते की इतका वेळ गेला मला कळलंही नाही. एरवी असं वेळ काळ निघून गेलेला आपल्याला कळत नाही असं कधी नाही. याचं कारण देह अहंता. जोपर्यंत देह अहंता आहे तेव्हा काळ गेलेला समजतो, प्रत्येकाला समजतो. तुम्हाला समजतं अंदाजे अर्धा तास झालेला आहे. आता बाहेर अशी अशी परिस्थिती आहे म्हणजे मग इतके वाजले असतील, याच्यात फारसं आश्चर्य नाहीये. अंदाजानी तुम्हाला घड्याळ कळतं, कारण तुम्ही काळाशी जोडलेले असतात देह अहंतेमुळं. त्यामुळं घड्याळ अचूक सांगता येणं हा चमत्कार नाहीये. तुम्ही काळाशीच जोडलेले आहात, तुमचा देहच काळाशी जोडलेला आहे. कोणाकोणाला तर ती विशेष कला अवगत असते. पण जर देहभाव विवर्जित झाला तर स्थळ नाहीसं झाल्याबरोबर काळ नाहीसा होतो, दिशा नाहीशा होतात. स्वरूपानंद म्हणतात, दिक् कालाचे तुटोनी बंधन, जिथे लोपले ते मी तू पण, होवुनी स्वये चित घन आपण, स्वभावे साक्षित्व ही संपले, स्वामी निज धामी चालले. देह नाही अशा स्थितीमध्ये दिक् आणि काल यांचं बंधन तुटून गेलं. त्या ठिकाणी मी उरला नाही, माझ्या सापेक्ष नेहमी तू असतो, तू उरला नाही. म्हणून ही जी काळशुद्धी आहे, ही काळशुद्धी अहंता त्यागाबरोबर काळशुद्धीच होते. काळशुद्धी होते म्हणजे कालाची फक्त सलगता निर्माण होते, सलगता राहते. काळ हा केवळ वस्तुस्थितीजन्य राहतो, तो कंटाळवाणा नसतो. आता या क्षणाला हा जो चालू क्षण आहे, याच्याखेरीज काळाला काही अस्तित्वच नाही आहे. समजतंय तुम्हाला मी काय केलं. तुम्ही या भावनेशी, नुसते माझ्या विचाराच्या भावनेशी तुमच्या तर्कानी एक झालात तर थोडा वेळ मी थांबलो तर तुमचे विचार थांबले, काळ स्तब्ध झाला. हा काळ शुद्ध असतो, म्हणून देह अहंतारहित स्थितीमध्ये जेव्हा बोध होतो तेव्हा काळ शुद्धी झालेली असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काळ शुद्धी घडल्यानंतर त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे वोवाळी निरंतर. आपण एक अभंग ऐकूया.
सत्यमार्गिका विचल साधक साधन पथ विरत क्रमता है. साधन पथ विरत क्रमता है. सत्यमार्गिका विचल साधक साधन पथ विरत क्रमता है. साधन पथ विरत क्रमता है.
विषय सुखाचे मृग जळ पिऊनी तृषा निमविणे दिले सोडुनी.
श्री गुरु बोधाचे वित श्रवणी नित्य विवेकार
साधन पथ अविरत क्रमता है.
तृष्णा काम विवर्जित कर्मे ईश्वर स्मरणी करित सुवर में. सगुणी रत राहुली हरि नामे प्रेम कीर्तनी रंगत साहे. साधन पथ विरत क्रमता है.
तत्त्वमसी गुरुवाक्य चिंतनी देह बुद्धि सी दिले जुगारुनी.
मन प्राणाजिरवुनी चिद्गगनी स्वरूप निरंजन भोगित साहे.
साधन पथ
विरत क्रमता है. दीपक चिद्रूप स्वस्वरूपाता तिमिरनाशुनी बोधित साता. निर्मळ अनुभव गुरु प्रेमाता मकरंदासी सुख विससाहे. मकरंदासी सुख विससाहे. साधन पथ अविरत क्रमताहे. सत्यमार्गिता अविचल साधक साधन पथ अविरत क्रमताहे. साधन पथ अविरत क्रमता है.
हरी हरी. माइक नहीं है, चालू चालू है. त्यामुळे बोध भाव हे काळ शुद्धीला कारण होतात. बुद्धी बोध बुद्धी आणि भाव हे एकरूप होतात. देह भाव नाहीसा होतो आणि जे उरतं ते स्वरूप उरतं, तो शुद्ध काळ असतो. काळाची तिथं कल्पनाच नसते. ज्याला चालू वर्तमान काळ असं म्हणतात त्याच्यामध्ये फक्त आपणच असतो स्वरूपाने, त्याला काळशुद्धी असं म्हणतात. ध्यान करणाऱ्याला या स्थितीचा प्रत्यय येतो, वारंवार प्रत्यय येतो. ही काळशुद्धी म्हणजे आपण परमात्म्याशी एकरूप, याखेरीज कोणतीच भावना नाही, या वर्तमानामध्ये अखंड राहणं, यामुळे जर काही होत असेल तर जीवदशा नाहीशी होते. हे सगळं पूजा विधीच्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यामुळं पूजा ही तिन्ही त्रिकाळ करतात, तीन वेळेला करतात, जे प्रातःकाळी, माध्यान्ही आणि सायंकाळी. तर तिन्ही त्रिकाळ जीवदशा धूप, पूजेच्या वेळेला धूप जाळला जातो. धूप जाळणं आणि दीप प्रज्वलित होणं याच्यात फार फरक आहे. धूप हा नेहमी धुमसत धुमसत जळत असतो, तो पटकन जळायला तयार नसतो, तो भरपूर धूर निर्माण करतो. ही जीवदशा जाणं इतकं सोपं नाहीये, कारण जीवदशेमध्ये मन मुळात अहंता आणि मन बुद्धी चित्त अहंकार देह अहंता या सगळ्या गोष्टी जायला वेळ लागतो. म्हणून हा धूप जळत जळत ही दीर्घ साधन आहे. पण गुरुलिंगाला पूजत असताना जीवदशा धूप जळायला सुरुवात होते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ज्ञानदीपे ओवाळी निरंतर, हा जीव धूप जळल्याखेरीज ज्ञानदीप प्रज्वलित होत नाही. 15व्या अध्यायामध्ये देखील तेथ अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरस्य पोटाळू निरंतर, असे शब्द आलेले आहेत. बघा, तेथ अहम हा धूप जाळू, नाहम किंवा सोहम, सोहम तेजे ओवाळू. काही प्रतींमध्ये नाहम तेजे असं म्हटलेलं आहे, काही प्रतींमध्ये सोहम तेजे म्हटलेलं आहे, दोन्ही एकच. कारण मी नाही, जीवदशा धूप जळला, आता मी नाही, मीला अस्तित्व नाही, मी म्हणजे जो देह संबंधित मी होता तो, आता जे आहे ते तेज रूप आहे, पण तो मी नाहीये, तो परमात्मा आहे. नाहम तेजे ओवाळू म्हणजे परमात्मा तेजानी ओवाळू, किंवा सोहम तेजानी ओवाळू म्हणजे अहम हा धूप जळून गेल्यानंतर तो मी आहे, आता परमात्माच आहे, असा भाव निर्माण झाला आणि त्या सोहम तेजानी सद्गुरूंना ओवाळलं. तिथं नाहम तेजे म्हटलं असेल तर इथं ज्ञानदीपे म्हटलंय. तिथं सोहम तेजे ज्ञानेश्वरांनी खरंच लिहिलं असेल तरी इथं ज्ञानदीपे म्हटलेलंच आहे. अहंता जळली की ज्ञान झालं पाहिजे. जीवदशा धूप जाळी, ज्ञानदीपे ओवाळी निरंतर, आणि मग ज्ञानरूपी दीपानी निरंतर गुरुलिंगाला ओवाळतो देखील आहे. तो कोणता हरी भजना वीण काळ घालवून नको रे, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, तया वीण नेत्र पाती हालवू नको रे. जेव्हा ज्ञान दीप निर्माण होतो तेव्हा तिथं दिवसही नाही आणि रात्रही नाही, तिथं बोधही नाही अबोधही नाही, तिथं केवळ एक ज्ञान स्वरूप शिल्लक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे ओवाळी निरंतर. एवढी पूजा झाल्यानंतर मग सामरस्याची रससोय. या ठिकाणी खरा नैवेद्य दाखवला, रससोय पाकसिद्धी. सामरस्य म्हणजे ज्या गुरूंचं एकाग्र ध्यान करत होता ते गुरु व्यापक परमात्मा आणि आपण एकरूप झालेले आहोत असा भाव निर्माण झाला. गुरु साक्षात परब्रह्म असं म्हणतो, पण परमात्म्याचे जे गुण आहेत ते प्रत्येक वेळेला सद्गुरूंच्या ठिकाणी लावून पाहत नाही, ही अडचण राहते. गुरु हे देहातच राहतात आणि परमात्मा परमात्म्याच्या लक्षणातच राहतो. आता तसं नाही झालं. आता गुरु आणि परमात्मा म्हणजे रामकृष्णांच्या भाषेमध्ये थंडी लागून पाण्यामध्ये जसा बर्फ निर्माण व्हावा पाण्याचाच, त्याच पाण्यात काही बर्फ निर्माण व्हायचा, तसे आता गुरु म्हणजे दिसणारा बर्फ आणि परमात्मा म्हणजे ज्या पाण्यातून हा बर्फ निर्माण झाला ते मूळ पाणी, हे एकरूप झाले. परमात्मा आणि गुरु एक झाले, पण एवढे एकरूप होऊन जर शिष्य आपल्या स्वतःला देहानी वेगळा समजत असेल तर तो बोध अपुराच राहिला. आता शिष्य देखील परमात्म्याशी आणि गुरुभावाशी एकरूप झाला. हाच गुरूंना द्यायचा अर्पण करायचा प्रसाद आहे. गुरूंना दुसरं काही नको असतं. गुरूंना प्रसाद अर्पण करायचाच असतो, नैवेद्य अर्पण करायचाच असतो, पण तो सामरस्याच्या भावाचा पाहिजे. म्हणजे गुरु आणि परमात्मा एक, मी आणि परमात्मा एक, मी आणि गुरु एक, गुरु आणि परमात्मा एक, असा समरस भाव सद्गुरूंपाशी निर्माण झाला, परमात्म्यापाशी निर्माण झाला, तो माझ्या ठिकाणी स्थिरावला. आता हाच कोणी प्रसाद, तेव्हा गुरूंच्या जन्माचंही सार्थक झालं जर शिष्य पूर्ण झाला तर. गुरूंच्या उपदेशाचं सार्थक झालं. तोच गुरूंना अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद, ती रससोय अखंड अर्पितु जाय, ही रससोय अखंड अर्पण करतो आहे. अखंड म्हणजे कायम, जीवनभर, सर्व वेळ, सर्व काळ, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, आज, उद्या, परवा, आठवडाभर, महिनाभर, जन्मभर. आपण भराड आहोय, गुरु तो लिंग. अशा रीतीने व्यापक परमात्मा, गुरु आणि आपण स्वरूपानी एक असं समजलं म्हणजे ज्ञानाची परिसीमा झाली. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानाची परिसीमा याच्या पुढे जाते, ती भक्तीत रूपांतरित होते. एवढं होऊन देखील आपण म्हणजे भक्त. गुरु तो लिंग, गुरु प्रतिमा, गुरूंच्या ठिकाणी विशेष भाव, गुरूंच्या ठिकाणी नम्र नमन. या ज्या साधना आहेत त्या साधना मी असं समजतो की ज्ञानेश्वर महाराजांनी इथं करून लिहिलेले आहेत. ते अशा प्रकारे या भावनेनी साधना करत होते आणि त्यांनी लिहिलेले आहेत. हे त्यांनी अनुभवानी लिहिलेलं आहे, केवळ कल्पनेनी लिहिलेलं नाहीये. असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ही जी साधना आहे ती साधना आपण काही बाही थोडीशी आता करून पाहूया असं मी म्हणतो. आपलं हे करून पाहणं सांकेतिक आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते सगळंच्या सगळं जमावं याकरता आपण करतो आहोत, तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांसारखी व्यक्ती महापुरुष जेव्हा करतो तेव्हा या पूर्ण अनुभवानी करतो. आपणही करताना या पूर्ण अनुभवानी करायची या भावनेनीच करू. प्रत्यक्षत आपली साधना जितकी होईल तितकं समाधान आपल्याला असेल. आपल्याला काय करायचं ते लक्षात घ्या आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी हात आपल्या अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंचं रूप त्याचं ध्यान करायचं आहे. ही मूळ ओवी हे पालुपद हे कसं करायचं आहे तर आपलं चिदाकाश मूर्धनी आकाश मस्तकाकाश हे अधिष्ठान तिथं हे करायचं आहे. ते सत स्वरूप आहे अस्तित्व स्वरूप आहे. त्या अस्तित्वाला आपण आहोत अशी जाणीव असल्यामुळे तेच चैतन्याचं पोवळं. सत आणि चित अस्तित्व आणि अस्तित्व ज्याला समस्त तो शिल्लक राहिले केवळ एवढाच भाव शिल्लक राहिला की तिथं सुख होतं तिथं आनंद होतो आनंदाचा भाव निर्माण होतो. तो व्हावा संकल्पानी व्हावा आणि त्या आनंदाच्या मंदिरामध्ये त्याच्याही आत खूप नाजूक आहे गुरुमूर्ती आहे गुरुलिंग आहे. त्या गुरुलिंगाचं एकाग्र ध्यान करायचं आहे अमृत भावानी करायचं आहे. एकाग्र ध्यान करत असताना आपण अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे असं तुकाराम महाराज म्हणतात तसं अहम अमृत आहा या भावानी अभिषेक गुरुलिंगाला करतो आहोत. आपल्या दृष्टीतूनच हा अभिषेक घडतो आहे. अभिषेक याचा अर्थ एका थेंबाला जोडलेला दुसरा थेंब तिसरा थेंब अशी अखंड धारा थेंब मग पुढचा थेंब असा अभिषेक नसतो तर थेंब आणि थेंब जोडून अखंड धार जेव्हा निर्माण होते त्यालाच अभिषेक म्हणतात. अखंड आपण तेच आहोत अशा प्रकारचा भाव आपल्याला धरायचा आहे. या भावामुळे बोध निर्माण होतो त्या बोधाने बुद्धी प्रभावित होते. बुद्धी प्रभावित होते याचा अर्थ आपण अमृत स्वरूप हे समजत बुद्धीला समजत बुद्धीला जेव्हा हे समजून येईल तेव्हा समजत तेव्हा बुद्धीच्या ठिकाणी तसा निश्चय तयार होतो त्याला भाव असं म्हटलेलं आहे. या भावरूपी कमळांचा लक्ष आपण गुरुंना अर्पण करतो आहोत असा पूजा विधी आणि मग तिथ मोठ्या भावाने गुरुंना बोध पूर्ण आपण समर्पित होतो आहोत लक्ष वाहतो आहोत म्हणजे मन अर्पण करतो आहोत बुद्धी अर्पण करतो आहोत. अशा वेळेला केवळ अस्तित्व शिल्लक राहतं ही काळशुद्धी. त्यावेळेला आपण जीव हा भाव हळूहळू हळूहळू नाहीसा होतो आणि ज्ञानदीपाचं प्रज्वलन होतं. त्या ज्ञानदीपानी गुरुलिंगाला उवाळतो आहोत असा भाव. त्या भावामुळं परमात्मा, गुरु आणि शिष्य हे सगळे मिळून परमात्मा असा बोध निर्माण होतो. ते सामरस्य, तोच प्रसाद, तो गुरुलिंगाला अर्पण करतो आहोत. आपण कायम भक्त आहोत आणि गुरु हा कायम देव आहे अशा भावानी ही पूजा चाललेली आहे. थोडा वेळ आहे, सर्वजण आपण डोळे मिटून घेऊ. आपल्या चिदाकाशाकडे पाहू. आता तुम्ही चिदाकाशाकडे पाहताय, मस्तकाची पोकळी पाहताय. ते पाहणं असं एक सलग ठेवा की तिथं पाहणारा आता वेगळा नको उरायला. पाहणारा वेगळा नाही, आता केवळ चिदाकाश शिल्लक आहे, अस्तित्व रूप. केवळ चिदाकाश पोवळं पण हे चिदाकाश आहे हे समजणारा जाणीव रूपानी तिथंच आहे, तोच चित्त, ज्ञान, चैतन्य स्वरूप. त्यामुळे या चिदाकाशामध्ये केवळ चैतन्य भरून राहिलेलं आहे. चित्त, ज्ञान, चैतन्य, शुद्ध जाणीव, शुद्ध जाणीव अस्तित्वाची ही सुखमयच असते. तिथं दुसरं कोणीच नाही, त्यामुळे ते सुख आहे. द्वैतात भयम, द्वैत नाहीच आहे. म्हणून या चैतन्य पोवळ्यामध्ये आत गर्भगृहामध्ये त्याच्याही आत एक जागा आहे. तिथं हा आनंद आहे, सुख आहे. तेच कोणी एक मंदिर, आनंदाचं मंदिर. त्या मंदिरामध्ये गुरुलिंग, गुरु प्रतिमा, गुरु तुम्हाला जे सोयीचं असेल ते, पण ते गुरु आहेत. तिथ सगुण रूपाने. आणि ध्यान रूपी अभिषेक त्याच्यावर करा अमृताचा. आपण अमृत स्वरूप आहोत या भावनेचा, त्याच्यातून अमृताचा बोध निर्माण होवो. एकाग्र ध्यान, त्राटक ध्यान, अहम अमृतो अमृतम ब्रह्मणि, मी अमृत स्वरूप आहे या भावनेचा अभिषेक एक सलग दृष्टीने गुरुलिंगावर. त्याच्यातून ब्रह्मबोध. या ब्रह्मबोधामुळे बुद्धी अहंकार रहित झाली, तिच्या ब्रह्माचा प्रकाश निर्माण झाला. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. बुद्धी बोध स्वरूप झाली. गुरुलिंगावर एकाग्र ध्यान चालूच आहे, त्यामुळेच बुद्धी बोधस्वरूप झाली. गुरुलिंगाविषयी गुरुंविषयी विशेष भाव भक्ती निर्माण झाली आणि बुद्धीने ती भक्ती धारण केली, तो भाव धारण केला. आपल्या परडीमध्ये त्यामुळे गुरुलिंगावर एकटक एकाग्र ध्यान करत असताना बुद्धी आणि भाव दोन्हीही समर्पित होत आहे, त्याचं लक्ष व्हायला जातो आहे. बुद्धीने भाव धारण केला भक्तियुक्त आणि गुरुलिंगावर भाव कमळ वाहतो आहे, पूजा करतो आहे. असं करता करता स्वतःच्या देहाला विसरला. त्यामुळं काळ स्तब्ध झाला, अर्थात शुद्ध झाला, केवळ अस्तित्व शिल्लक राहिलं. जीव अहंतेचा धूप जळू लागला, धुमसत जळू लागला आणि धूप जळून नाहीसा होतो. ज्ञान दीप ज्ञान दीपानी ज्ञान ज्योतिनी सद्गुरूंना ओवाळतो आहे. चिदाकाशामध्ये चैतन्य पोवळीमध्ये आनंदाच्या रावळात गुरुलिंग आहे. ज्ञान दीपानी गुरुंना ओवाळतो आहे. निर्गुण निराकार अक्षर अव्यय परमात्मा गुरु निर्गुण निराकार अक्षय अव्यय स्वरूप आणि मी ज्ञानदीपाने ओवाळणारा अक्षर अव्यय अज अमर परमात्मा असा सामरस्याचा नैवेद्य गुरुलिंगाला अर्पण करतो आहे. त्याच्यात गुरूंचीही तुष्टी आहे आणि शिष्याचीही तुष्टी आहे. आपण परमात्मा अशरीरी अव्यय अदृश्य अलक्ष्य असा बोध असला तरी देखील हा बोध वागवत असताना आपण भक्त देखील आहोत आणि व्यापक परमात्मा गुरूंच्या रूपाने पाहतोच आहे आणि आपण त्यांची भक्ती करतो आहोत. मग याही वरी पार्था माझिया भजनी आस्था व्यापक बोध झाल्यानंतर देखील भजनात आस्था आहे आणि आपण भक्त आहोत याची जाणीव देखील आहे. आपण भराडा पुजारी भक्त गुरु तो लिंग आपल्या चिदाकाशात चैतन्य रूपी पोवळ्यामध्ये आनंदाच्या रावळात श्री गुरु वसतीला आहेत. आपण त्यांचे पुजारी. एकाग्र ध्यान करा. Hari, 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 Hari. गुरुंच्या बाबत आपण कायम भक्त कायम पुजारी. बोध झाल्यावरही भक्तच. गुरु हे पूजनीयच. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. तिन्ही लोकात अद्वैत भाव ठेवला तरी गुरूंच्या ठिकाणी अद्वैत भाव नाही, द्वैत भाव. तू देव मी भक्त असा. ज्ञानाची परिसीमा आणि भक्तीची ही परिसीमा. हरी 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 हरी. या ध्यानातून आपण आता खाली येऊ. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या चेहऱ्यावरून डोळ्यावरून हात फिरवत. हरी हरी. आपण हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी. आपण काय केलं ते परत एकदा वाचून दाखवतो आणि मग हे प्रवचन संपेल. आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. का चैतन्याची ए पोवळी माझी आनंदाची या रावळी. श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत. उदयी जता बोधारका. बुद्धीची डाळ सात्विका. भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी. ज्ञान दीपे ओवाळी निरंतर. सामरस्याची रससोय अखंड अर्पितु जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग हरि ओम तत्सत हरि 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि 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 स्वामी जी स्वामी जी। हा विषय सांगताना देखील माझी दमछाक झाली ऐकतानाही तुमची काही दमछाक झाली असेल झाली नसेल ही पण ज्ञानेश्वर महाराजांनी किती उंचीवर जाऊन गुरुभक्ती सांगितलेली आहे आणि नेमक्या नेमक्या चार ओव्यांमध्ये सांगितलेली आहे 387 388 389 आणि 390 एवढ्याच त्या चार ओव्या आहेत. आपल्याला संतांनी केलेल्या गुरुभक्तीची कल्पना येण्यासाठी हे जसं पुरेसं आहे तसं आपल्या साधनेसाठी देखील मधून अधून अशा प्रकारचा भाव धरून साधना जर आपण केली तर त्यामुळे देखील कारण हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. ज्ञान होण्यासाठी ज्ञानामध्ये अधीत होण्यासाठी याचा निश्चित उपयोग आपल्याला होईल याचा मला विश्वास वाटतो. गेली अनेक वर्ष कधी जेव्हा फावला वेळ मिळेल तेव्हा या साधना करून पाहण्याचा मला छंदच लागला. तुमच्या समोर आज ती साधना मला प्रगट करायला मिळाली ही मला गुरुसेवाच वाटते आहे. हरि हरि ओम तत्सत. आपण निवेदन